आजचे दैनिक सुभक्ती पर्व 19 ऑगस्ट। आमच्या बाबतीत पुनरुत्थान म्हणजे काय? की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेला तू उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल। रोमकरासपत्र 10:9। देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील म्हणजे काय? देवाने येशूला मेलेल्यातून उठवले असा विश्वास सैतान देखील ठेवतो। त्याने ते घडताना पाहिले आहे। या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला देवाच्या लोकांच्या बाबतीत पुनरुत्थानाचा अर्थ काय आहे यावर विचार करावा लागेल। पुनरुत्थान म्हणजे देव आपल्या पक्षाचा झाला आहे, स्वतःला आमच्या जवळ आणावे हाच त्याचा मुख्य हेतू। आपल्या सर्व परित्यक्तपणाच्या आणि परकेपणाच्या भावनांवर मात करणे हे त्याचे ध्येय आहे। येशूचे पुनरुत्थान हे इस्रायलापुढे आणि जगापुढे देवाने केलेली अशी घोषणा आहे की आपण आपल्या कर्मांनी गौरवात प्रवेश करू शकत नाही, म्हणून जिथे जाणे आपल्यासाठी अशक्य आहे तिथे आपल्याला पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली अशक्य गोष्ट त्याने स्वतःच करावी असा त्याचा संकल्प आहे। पुनरुत्थान हे देवाने याविषयी दिलेले अभिवचन आहे की जे येशूवर विश्वास ठेवतात त्या सर्वांना देवाचे सामर्थ्य दिले जाईल, जेणेकरून त्यांनी नीतिमत्वाच्या मार्गावर चालण्यास आणि मृत्यूच्या दरीतूनही सुरक्षित निघण्यास समर्थ व्हावे। म्हणून देवाने येशूला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवणे ही गोष्ट केवळ घडलेल्या वस्तुस्थितीला मान्य करण्यापर्यंत मर्यादित नाही। याचा अर्थ असा विश्वास ठेवणे आहे की देव तुमच्या बाजूने आहे, की त्याचे तुमच्या सोबत घनिष्ठ नाते जुळले आहे, की तो तुमच्या जीवनात बदल घडवून आणत आहे आणि शेवटी तो तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा आनंद मिळावा म्हणून तुम्हाला तारेल। पुनरुत्थानावर विश्वास ठेवणे म्हणजे त्याने जीवन आणि आशा आणि नीतिमत्व याविषयी जी अभिवचने दिली त्यावर जसाच्या तसा विश्वास ठेवणे। याचा अर्थ देवाच्या सामर्थ्यावर आणि त्याने आपल्यावर केलेल्या प्रीतीवर इतका विश्वास ठेवणे की ऐहिक लाभाचा मोह असो वा ऐहिक नुकसानाची भीती यापैकी कोणतीही गोष्ट आपल्याला त्याच्या इच्छेविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणार नाही। सैतानाचा विश्वास आणि पवित्र जनांचा विश्वास यात हाच फरक आहे। हे देवा, आम्ही तुझ्यावर प्रीती करावी आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानात विश्रांती घ्यावी म्हणून तू आमच्या अंतकरणाची सुनता कर। अनुवाद 30:6।